तीताला पत्र अध्याय दोन. तू तर सुशिक्षणाला जे शोभेल ते बोल, असे की वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादाशील असून विश्वास, प्रीती व सहनता यामध्ये दृढ राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलुणुकीत वंदनशील असावे, त्या चहाड मद्यपानासक्त नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी तरुण स्त्रियास असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रीती करावी. मर्यादाशील, शुद्ध चरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपल्या नवऱ्यांच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच तरुण पुरुषांनी मर्यादाशील असावे, म्हणून त्यांना बोध कर. सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे आपणाला दाखी. शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लाविता येत नाही असे सद्भाषण यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. यासाठी की विरोधाला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. दासांनी आपल्या धन्याच्या अधीन राहावे, त्या सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये, अपहार करू नये, तर सर्व प्रकारे इमाने इतबारे वागावे. यासाठी की त्यांनी सर्व गोष्टी आपला तारणारा देव याच्या शिक्षणास शोभा आणावी असा बोध कर. कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती आपल्याला असे शिकविते की धन्य अशा प्राप्तीची, म्हणजे थोर देवाचे व आपला तारणारा येशू ख्रिस्त याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहात आपण अधर्माला व अहिक वासनाला नाकारून सांप्रताच्या युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक वृत्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले यासाठी की त्याने खंडणी देऊन आपल्याला सर्व अधर्मापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर करून आपले स्वतःचे लोक असे आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. या गोष्टी सांगून बोध कर आणि सर्व अधिकाराने दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये.